नमस्कार। आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरेश कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आनी निमण्या पांवड्या खातीर प्रचार काल सोंपलो। सात राज्यां आनी एका केंद्रशासित प्रदेशांतल्या 57 लोकसभा सुवाते खातीर फाल्यां मतदान जातलें। लैंगीक अत्याचाराचे आरोपी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णाक काल रात्री उसरा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळार अटक। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांची उत्तराखंडातल्या उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यालयाक भेट। छत्तीसगडातल्या बिजापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातेतल्यान सुरक्षा दलांनी 6 माओवाद्यांक केली अटक। ख्यात बँकॉकात सुरू आशिल्ल्या संवसारीक बॉक्सिंग पात्रताय सर्तीत भारताचे सचिन सिवाच, संजीत कुमार, अमित पांगल आणि जैस्मिन हांनी फुडले फेरयेत पावल घाले। लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आनी निमण्या पांवड्या खातीर प्रचार काल सोंपलो। सात राज्यां आनी एका केंद्रशासित पातळेतल्या 57 लोकसभा मतदारसंघात या पांवड्यात फाल्यां 1 जूनाक मतदान जातले। हातूंत उत्तर प्रदेश आनी पंजाबात दरेकी 13, अस्तंत बंगालात 9, बिहारात 8, ओडिशात 6, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडात 3 आनी चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातली 1 सुवात हांचो आस्पाव जाता। ओडिशाच्यो 42 विधानसभा मतदारसंघूय ह्या पांवड्यात एकाच वेळार मतदान जातले। लोकसभेच्या 57 सुवाती खातीर वट्ट 904 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात। काल प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी पंजाबातल्या होशियारपूरात वेंचणुकेच्या रॅलीत उलोवप केले। काँग्रेस आनी इंडिया आघाडीचेर आपसुवार्थी आनी वोट बँक राजकारण करता असो आरोप तांणी केलो। काँग्रेसीन राम मंदीर बांदपाक तशेंच नागरिकत्व दुरुस्ती कायदो CAA विरोध केल्लो अशें श्री मोदी हांणी सांगले। दलित, ओबीसी आनी हेर मागासवर्ग हांचे आरक्षण काडून घेवन फकत मुसलमानांक दिवपाक आपले सरकार कोणाकच दिवचे ना अशें प्रधानमंत्री हांणी सांगला। अमृतसर, फरीदकोट, रूपनगरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हांणी पक्षाच्या उमेदवाराक तेको मेळोवपा खातीर रॅलीत मार्गदर्शन केले। आम आदमी पक्षाचे वरिष्ठ फुडारी आनी पंजाबाचे मुखेलमंत्री भगवंत सिंग मान हांणी वेगवेगळ्या जिल्ह्यांनी रोड शो केलो। उत्तर प्रदेशात संरक्षण मंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांणी कुशीनगर, रॉबर्ट्सगंज आनी चंदोली मतदारसंघांनी प्रचार बसका घेतल्यो। जाल्यार मध्य प्रदेशचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी कुशीनगर आनी सोनभद्र मतदारसंघात रोड शो केलो। समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांणी महाराजगंज आनी घोसी मतदारसंघात प्रचार रॅली घेतल्यो। मजगती झारखंड भाजपा मुखेली बाबूलाल मारांडी हांणी गोड्डा आनी साहिबगंजात रॅली केल्यो। मुखेलमंत्री आनी झारखंड मुक्ती मोर्चाचे फुडारी चंपई सोरेन हांणी गोड्डा, दुमका आनी साहिबगंजात पक्षाच्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर वेंचणूक बसकांनी उलोवप केले। लैंगीक अत्याचाराचे आरोपी आनी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णाक काल राती उसरा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देंवल्या उपरांत बेंगळुरू विमानतळार अटक केली। इंटरपोल कडल्यान तांच्या येवपाची माहिती मेळ्ळ्या उपरांत कर्नाटक पुलीस खाशेल्या तपास पंगड, SIT, बेंगळुरू पुलीस आनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळा वयल्यानच रेवण्णाक अटक करपाची तयारी केली। ताच्या घरात काम करपी बायलेन कागाळ केल्ल्यान लैंगीक त्रास आनी गुन्यांवकारी भय घालपाच्या आरोपाक लागून ताचेर SIT चौकशी जावपाची शक्यताय आसा। निलंबीत केल्लो जनता दल सेक्युलरचो फुडारी रेवण्णा 27 एप्रिलाक देश सोडून गेल्लो। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांनी काल उत्तराखंडातल्या उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाक भेट दिली। शेतकऱ्यांनी तंत्रीक उदरगतीक आपणावपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो। तशेंच शेत लागवडी संबंधी उद्देगाकडेन तांचो संबंध जोडपाचे म्हत्व रेखांकीत केले। हाचे आदी तांणी नैनिताल जिल्ह्यातल्या बाबा नीम करोरी आश्रमाक भेट दिली। 5 सत्रकांनी पातळिल्ल्या भारताचे गिरेस्त संस्कृतीक दायज संसारीक पाण्यावर उभे आसा असे त्यांनी यावेळी उलयताना सांगले। सध्याच्या काळातल्या जागतिक आव्हानाक तोंड दिवपाक भारतीय संस्कृताय कितली महत्वाची भूमिका करता हाचेरूय त्यांनी भर दिलो। छत्तीसगडातल्या बिजापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातेतल्यान सुरक्षा दलांनी 16 माओवाद्यांक अटक केल्या। हातूंतल्या 11 जणांक बिजापूर पोलीस स्टेशनच्या गोन्ना पाडियारपारा वाठारांतल्यान तर 5 माओवाद्यांक उसूर पोलीस स्टेशनच्या भुसापूर वाठारांतल्यान अटक केल्या। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात। भारत आणि जपान हांचे मजगती आतंकवाद विरोधी एकवटीत कार्य पंगडाची 6वी बसका काल झाली। काल जाल्ले बसकेत दोनूय देशांनी आपापल्या वाठारातल्या आतंकवादी धोक्याचेर विचारांचे आदान प्रदान केल्याचे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला। तशेंच दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, उदेंत आशिया आनी आखाती देशांतल्या कांय देशांनी तेको दिल्ल्या दुसऱ्या देशात पदारपी आतंकवाद तशेंच अफगाणिस्तान आनी पाकिस्तान वाठारांतल्या आतंकवादी कार्यावळीचेर चर्चा केली। आतंकवाद्यांनी नव्यान उद्योग योपी तंत्रज्ञानाचा वापर, आतंकवादाच्या हेतून इंटरनेटचा गैरवापर ह्यांच्यावरही चर्चा झाली. तसेच कट्टरपंथीपण आणि आतंकवादाक आर्थिक आधार देऊप अशा आव्हानांचे दोन्ही वटांनी मूल्यांकन केलं असं मंत्रालयानं सांगला. आतंकवादाक मेळपी आर्थिक पालव वाढवप, संघटित गुन्हेव आणि मादक आतंकवाद नेटवर्क या विषयांचं या चर्चांनी आस्पाव झालं. दोन्ही वटांनी माहिती देऊप घेऊप, आतंकवाद विरोधी ताक निर्माण करप, प्रशिक्षण कार्यावळी आणि कवायती आणि संयुक्त राष्ट्र संघ एफटीएफ क्वाड या बहुपक्षीय मंचाचेरूय सहकार्याच्या माध्यमातल्यान आतंकवाद विरोधी सहकार्याक घटमूट करपाच्या महत्वाचेर भर दिलो. भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण विदेश व्यवहार मंत्रालयाचे पालवी सचिव के डी देवाल आणि जपानी शिष्टमंडळाचे फुडारपण राजदूत हिरोयुकी मिनामी हांणी केले. भारताचे सचिन सिवाच, संजीत कुमार, अमित पांगल आणि जस्मिन हांणी काल बँकॉकात सुरू आशिल्ल्या संवसारीक बॉक्सिंग पात्रताय सर्तीच्या फुडले फेरयेत पावल झाले. पॅरीस ऑलिंपिक पात्रतायेकडेन आणि एक तांच्यांनी पावल उखल्ला. सिवाचान भारता खातीर 57 किलो वजन गटाच्या प्री क्वार्टर फायनलीत तुर्कस्तानच्या बतुहान सिस्टीसीचेर 5-0 अशी निर्णायक जैत मेळून सुरुवात केली. संजीत कुमार हाणें 92 किलो वजन गटात वेनेझुएलाच्या लुईस सांचेझ हाका 5-0 असे हारावून तिसऱ्या फेरयेत प्रवेश मेळयलो. नेमाप्रमाण दादल्यांच्या 57 किलो गटात पॅरिस ऑलिंपिकात फक्त 3 बॉक्सर सुवात मेळतले, देखून सिवाचाक ऑलिंपिक सुवात निश्चित करपा खातीर आनीक 2 लढती जिखपाची गरज आसा. जाल्यार पहिल्या फेरयेत बाय मेळिल्ल्या संजीताक 92 किलो गटात 4 सेमीफायनलीत पाविल्ले खेळगडे पात्र ठरतले म्हण 2 लढती जिखपाचे लक्ष ताचे मुखार आसा. उपरांत जैस्मिनान आझरबैजानच्या महसती हमझायेवाक हिका बायलांच्या 57 किलो गटाच्या दुसऱ्या फेरयेत 5-0 असे हरयले. 2022 राष्ट्रकुल खेळा सर्तीत भांगरा पदक विजेतो अमित पांगलान 51 किलो वजन गटाच्या खेळात मेक्सिकोच्या मॉरिसिओ रुईजाचे 4-1 असे जैत जोडले. बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिने काल रात्री नॉर्वे बुद्धिबळ 2024 सर्तीत बायला गटात आपले वर्चस्व कायम दवरताना आपली आघाडी 2.5 गुणांमेरेन वाढवली. चौथ्या फेरयेत स्वीडिश ग्रँडमास्टर पिया क्रेमलिंग आड आव्हानात्मक खेळात ती जैतिवंत झाली. मजगती उक्त्या विभागात अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरान भारतीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदाचे महत्वाचे जैत मेळून गुण टक्क्यार पहिली सुवात मेळली. समान खेळात काय प्रति आक्रमण खेळ करपा मेळटलो अशी आस बाळगून प्रज्ञानंद हाणें आपल्या घोड्याचा बळी दिलो, पूण ह्या चालीक लागून नाकामुराक लाव मेळ्ळो आणि ताणी जैत जोडले. हेर खेळात संवसारीक मानांकनात पहिल्या क्रमांकार आशिल्ल्या मॅग्नस कार्लसनान ग्रँडमास्टर फाबियानो कारवानाचे जैत मेळयले, जाल्यार ग्रँडमास्टर आलिरेजा फिरोजान संवसारीक विजेतो डँग लिरेन हाचे आज सामको सोपो खेळ जिखलो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन सर्तीत काल बायलांच्या एकोड्या गटात प्री क्वार्टर फायनलीत भारताच्या पीव्ही सिंधूक हार खावची पडली. प्री क्वार्टर फायनलीत स्पेनच्या कॅरोलिना मारिन हाणें सिंधूक हारयले. सिंधून पहिली बेस सुरुवात करून 18-15 अशी आघाडी मेळयली, पूण उपरांत कॅरोलिनान बेस बरो खेळ करून ह्या खेळात जैत जोडले. स्पेनच्या मारिन आड सिंधूची ही सेगीत 6वी हार झाली. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आणि निमण्या पावण्या खातीर प्रचार काल सोपलो. 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा सुवाती खातीर फाल्यां मतदान जातले. लैंगिक अत्याचाराचे आरोपी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णाक काल रात्री उसरा केंपे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळार अटक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांची उत्तराखंडातल्या उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात दिली भेट. छत्तीसगडातल्या बिजापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातीतल्या सुरक्षा दलांनी 6 माओवाद्यांना केली अटक. आणि ख्यात बँकॉकात सुरू आशिल्ल्या संसारिक बॉक्सिंग पात्रता सर्तीत भारताचे सचिन सिवाच, संजीत कुमार, अमित पांगल आणि जस्मिन हांणी फुडले फेरयेत पावल घाले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.